असं विचारत तिला कॉल केला आहे तो दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहे. कृपया प्रतीक्षा करा किंवा थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा.
हॅलो. हा सर, तुम्ही पुण्यामध्ये कुठे फ्लॅट बघताय का? ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, नो प्रॉब्लेम.